चीनीमंडी.com पॉडकास्ट।
4 लाख शेतकरी कर्जमुक्तीसाठी पात्र। महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली होती। त्यानंतर सहकार विभागामार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्याचं काम सुरू झालं होतं। या योजनेनंतर चुकीच्या व्यक्तींना या योजनेचा लाभ होऊ नये यासाठी जिल्हा बँक आणि व्यापारी बँकांकडील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्ज खाती आधार कार्डशी संलग्न करून खात्री केली जात आहे। राज्य शासनानं जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत 4,12,000 शेतकरी पात्र ठरल्याची माहिती समोर येत आहे। पात्र शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे। सोमवारी या भागात काही गावात प्रायोगिक तत्वांवर अंमलबजावणी प्रक्रिया सुरू झाली। अकोले जिल्ह्यातील गोरेगाव खुर्द आणि देगाव या 2 गावात पात्र ठरलेल्यांना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या उपस्थितीत काहींना प्रमाणपत्र देण्यात आलं। महाविकास आघाडी सरकारनं जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आधार कार्ड सक्तीचं आहे। ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांचे आधार क्रमांक अपडेट करण्याचं काम युद्धस्तरावर सुरू आहे। या योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी लवकरच प्रसिद्ध होण्याची अपेक्षा आहे। या योजनेसाठी अकोला, बुलडाणा, वाशिम या 3 जिल्ह्यातील 4,12,580 शेतकरी पात्र ठरलेले आहेत। योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांपैकी काही शेतकऱ्यांचं आधार लिंक नाही। यात अकोला जिल्ह्यात 1,015, बुलडाणा 811 आणि वाशिम जिल्ह्यातील 572 शेतकऱ्यांचा समावेश आहे।